मैं नाही कछ हो नहीं कछ आए न मोरा अवसर लज्जा राख ले सदना जन तोरा। भगत सदना जी भगती काल दे दौर दे च ही सिंध प्रांत हाल पाकिस्तान दे च पैदा होए। पेशे तो आप कसाई सन, रोज़ बकरे वढ़ के उन्हां दा मास वेचना नित दा धंधा सी। इतनी कठोर किरत ने कीर्ति करन ते किवें मजबूर कीता, इतने कठोर पेशे ने एक ऐसा कोमल दिल किवें पैदा कीता, इहदा एक पिछोकड़ है। कहिंदे ने रात दे वक्त बादशाह दे अहलकार आए ते उन्हां ने मास दी मंग कीती, थोड़े जिहा सेर दो सेर। ते सदना सोची पै गया जे बकरा मैं वड्या ते बाकी दा मास बेकार जाएगा सवेरे तक। उन्हें बकरे दी पिछली एक लत वड्डण दी सोची ते भाई बाकी इसनूं सवेरे जवा करांगे। छुरा लेके जैसे बकरे दी लत वड्डण वास्ते गया, इसे ही कठोरता दे चों दया उत्पन्न हुई। इसे ही महान पत्थर दिल भावना दे चों भक्ति भावना दा संगीत फुटिया। जमीर दी आवाज ए सारी रात तड़पेगा। बकरा छुरा हथों गिर गया। बादशाह दे अहलकारां नूं कह दिता, अज तो मैं कसाई नहीं, हुण मैं अज तो बकरे नहीं वड्या करांगा, अज तो मैं अपने अहंकार नूं ते कठोर नूं वड़ना है, अज तो मैं अपने विकारां नूं ज़बह करना है, अज तो मैं अपने पापां ते गुनाहां नूं ज़बह करना है। मैं इस तरीके नाल धंधा बदल लिया। कदी विचार करिए, भगत भी कसाई ने पर वो अपने विकारां नूं वड़दे ने, औगुणां नूं वड़दे ने, पापां नूं वड़दे ने। ते जो अपने पापां नूं ज़बह करन विच असमर्थ होया, जो अपने औगुणां नूं ज़बह करन विच असमर्थ होया, कुदरती गल है वह बाहर कतलो गारत करदा है, वह बाहर मार कुटाई करदा है। अपने आप नूं ज़बह करन लई एक विशेष किस्म की छुरी चाहिए है, जो विशेष किस्म के लोहे नाल बनी हुई है, जिसका जिक्र पहले पातशाह गुरु नानक देव जी महाराज करते हैं। सच की काती सच सब सार, घाड़त तिसकी अपर अपार। साहेब गुरु नानक देव जी महाराज किसी शेख कसाई नूं मुखातब होकर ही यह शब्द उच्चारण कर रहे हैं कि सच दी छुरी होवे और सच दी टकसाल देते उसकी घाड़त होवे, सच दी उसनूं पाण धार लगी हुई होवे। सच की काती सच सब सार, सारे दा सहारा लोहा सच दा होवे, उहदी धार सच दी होवे, छुरा सच दा होवे। ते ऐसा छुरा जे चलाईए अपने विकारां ते, ऐसा छुरा जे चलाईए अपने उस मन ते जो पापां नाल भरिया होवे, तो साहिब कहिंदे तिसका कुट्ठा होवे सेख, लहू लब निखत्था वेख। अगर इस छुरे दा कुठिया होया ये मन होवे तो फिर मन दे चों सारा लहू निकल जाएगा। केड़ा लोभ दा, विकार दा, दुष्टपणे दा, वैर विरोध दा। किसे हद तक ये सही है कि जो अपने मन नूं ज़बह करन दे च असमर्थ होए ने, वो बाहर ज़बह करन दा कम करदे ने। जो अपने विकारां नूं कतल नहीं कर सके, वो संसार नूं कतल करन दी कोशिश करदे ने। जो अपने मन नूं नहीं मार सके, वो दुनिया नूं मारन दी कोशिश करदे ने। बाहरों कोई मारन की कोशिश करे, वो दुष्ट है, जालम है, पापी है। पर कोई अपने मन नूं, अपने विकारां ते गुनाहां नूं मारन की कोशिश करे, वो संत है, वो भगत है, पूजनीक है, पुनीत आत्मा है। इस तरह की पुनीत आत्मा सिंध दे च पैदा हुई, जिसका नाम है भगत सदना। आम इतिहासकार कहिंदे ने कि आपका पिछोकड़ इस्लामी घराने नाल संबंधित है। गुरु ग्रंथ साहब जी महाराज दे कुछ भगत ऐसे ने जो मुसलमान ने, बाबा फरीद, सदना, सैन, बीखन इत्यादि। ये भगत मुसलमान घरानियां नाल संबंध रखते हैं, लेकिन जब खुदा दा नूर अंदर प्रगट होवे ਤਾਂ ਮਨੁੱਖ ਇਸ ਭਾਵਨਾ ਤੋਂ ਉੱਚਾ ਉੱਠ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਕੌਣ ਹਿੰਦੂ ਕੌਣ ਮੁਸਲਮਾਨ, ਨਾ ਹਮ ਹਿੰਦੂ ਨਾ ਮੁਸਲਮਾਨ, ਅਲਹੈ ਰਾਮ ਕੇ ਪਿੰਡ ਪ੍ਰਾਨ, ਇਹ ਸਰੀਰ ਅੱਲਾਹ ਦਾ ਹੈ, ਇਹ ਪ੍ਰਾਣ ਰਾਮ ਦੇ ਨੇ। ਤੋ ਐਸਾ ਪੁਰਸ਼ ਅੱਲਾਹ ਦੀ ਧੁਨ ਅਲਾਪਣ ਵਿੱਚ, ਰਾਮ ਦੇ ਗੀਤ ਗਾਣ ਵਿੱਚ ਸੰਕੋਚ ਨਹੀਂ ਕਰੇਗਾ। ਇਹ ਸਾਰੇ ਭਗਤ ਬੜੇ ਫਰਾਗ ਦਿਲ, ਰੋਸ਼ਨ ਜ਼ਮੀਰ, ਰੋਸ਼ਨ ਦਿਮਾਗ ਹੋਏ ਨੇ। ਔਰ ਇਹਨਾਂ ਭਗਤਾਂ ਦੇ ਚੋਂ ਭਗਤ ਸਦਨੇ ਜੀ ਦਾ ਵੀ ਆਪਣਾ ਇੱਕ ਖਾਸ ਅਸਥਾਨ ਹੈ। ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਵਿੱਚ ਆਪ ਦਾ ਇੱਕ ਬੜਾ ਹੀ ਪਾਵਨ ਅਤੇ ਫਿਲਸਫੇ ਨਾਲ ਪੂਰਤ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਹੈ, ਜਿਸ ਦੀਆਂ ਅਸਥਾਈ ਪੰਕਤੀਆਂ ਨੇ, ਤੋ ਗੁਣ ਕਹਾ ਜਗਤ ਗੁਰਾ, ਜੋ ਕਰਮ ਨਾ ਨਾਸੇ, ਸਿੰਘ ਸਰਨ ਕਤ ਜਾਈਏ, ਜੋ ਜਮ ਪੁਗ ਗ੍ਰਾਸੇ। ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਕਰਮ ਸਿਧਾਂਤ ਦੀ ਬੜੀ ਚਰਚਾ ਹੈ, ਔਰ ਆਖਿਆ ਸਭ ਕੁਛ ਕਰਮਾਂ 'ਤੇ ਹੀ ਨਿਬੜਦਾ ਹੈ, ਜੈਸੇ ਕੋਈ ਕਰਮ ਕਰਦਾ ਹੈ ਵੈਸੇ ਕੋਈ ਉਹਦਾ ਫਲ ਭੋਗਦਾ ਹੈ। ਭੋਗੇ ਬਿਨਾਂ ਕਰਮ ਨਾਸ ਨਹੀਂ ਆਉਂਦੇ। ਭਾਰਤ ਦਾ ਧਾਰਮਿਕ ਚਿੰਤਨ, ਭਾਰਤ ਦਾ ਧਾਰਮਿਕ ਦਰਸ਼ਨ ਬਸ ਇਸ ਵਿਚਾਰ 'ਤੇ ਖੜਾ ਹੈ, ਜੇ ਕਰਮ ਕੁਛ ਹੋਇਆ ਤਾਂ ਭੋਗੇ ਬਿਨਾਂ ਉਸਨੇ ਨੱਸਣਾ ਨਹੀਂ, ਜੇ ਕਰਮ ਕੁਛ ਕੀਤਾ ਹੈ ਤਾਂ ਉਹਦਾ ਫਲ ਝੋਲੀ ਵਿੱਚ ਪਾਉਣਾ ਹੀ ਪਏਗਾ। ਭਗਤ ਸਦਨਾ ਜੀ ਤੋਂ ਚੂੰਕਿ ਕੁਛ ਕਰਮ ਐਸੇ ਹੋਏ ਨੇ, ਕਸਾਈ ਸਨ, ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਬੇਸ਼ਤਰ ਹਿੱਸਾ ਮਾਸ ਵੇਚਦਿਆਂ ਲੰਘਿਆ, ਜੀਵਾਂ ਨੂੰ ਜ਼ਬਾਹ ਕਰਦਿਆਂ ਲੰਘਿਆ, ਅਤੇ ਜੋ ਹੁਣ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਪੁਰਸ਼ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇਹ ਵਿਚਾਰ ਰੱਖੋ ਕਿ ਕੀਤੇ ਹੋਏ ਕਰਮਾਂ ਦਾ ਫਲ ਤਾਂ ਭੋਗਣਾ ਹੀ ਪਏਗਾ, ਫਿਰ ਇੱਕ ਖਿਆਲ ਪੈਦਾ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਈਸ਼ਵਰ ਦੀ ਬੰਦਗੀ ਦਾ ਕੀ ਮਤਲਬ ਹੈ, ਫਿਰ ਉਹਦੀ ਇਬਾਦਤ ਦਾ ਕੀ ਮਤਲਬ ਹੈ। ਤੋ ਇੱਕ ਗਿਲੇ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਭਗਤ ਸਦਨਾ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਤੋ ਗੁਣ ਕਹਾ ਜਗਤ ਗੁਰਾ, ਹੇ ਜਗਤ ਦੇ ਗੁਰੂ, ਇਹ ਜਗਤ ਨੂੰ ਪ੍ਰੇਰਨਾ ਦੇਣ ਵਾਲੇ ਪਰਿਪੂਰਨ ਪ੍ਰਮਾਤਮਾ, ਫਿਰ ਤੇਰੇ ਵਿੱਚ ਕੀ ਗੁਣ ਹੈ ਕਿ ਤੇਰੀ ਬੰਦਗੀ ਕਰਦਿਆਂ ਹੋਇਆ ਵੀ ਜੇ ਮੈਂ ਕਰਮਾਂ ਦੀ ਮਾਰ ਭੋਗਣੀ ਹੈ ਤਾਂ ਫਿਰ ਤੋ ਗੁਣ ਕਹਾ, ਤੇਰੇ ਵਿੱਚ ਗੁਣ ਕੀ ਹੈ, ਫਿਰ ਤੇ ਕੋਈ ਗੁਣ ਨਹੀਂ ਰਹਿ ਗਿਆ, ਫਿਰ ਤੇਰੇ ਕੋਲ ਆਉਣ ਦੀ ਲੋੜ ਕੀ ਪੈ ਗਈ। ਤੋ ਗੁਣ ਕਹਾ ਜਗਤ ਗੁਰਾ, ਜੋ ਕਰਮ ਨਾ ਨਾਸੇ, ਸਿੰਘ ਸਰਨ ਕਤ ਜਾਈਏ, ਜੋ ਜਮ ਪੁਗ ਗ੍ਰਾਸੇ। ਸ਼ੇਰ ਦੀ ਸ਼ਰਨ ਵਿੱਚ ਜਾਈਏ ਤੇ ਗਿੱਦੜ ਖਾ ਲਵੇ, ਗਿੱਦੜ ਝਪਟਾ ਮਾਰ ਕੇ ਨਾਸ ਕਰ ਦੇਵੇ, ਤੋ ਫਿਰ ਸ਼ੇਰ ਦੀ ਸ਼ਰਨ ਵਿੱਚ ਜਾਣ ਦੀ ਲੋੜ ਕੀ ਹੈ। ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਸ਼ਰਨ ਵਿੱਚ ਜਾਈਏ, ਉਹਦੀ ਬੰਦਗੀ ਕਰੀਏ ਤੇ ਕਰਮਾਂ ਦੀ ਮਾਰ ਸਹਾਰਨੀ ਪੈ ਜਾਏ, ਤੋ ਫਿਰ ਬੰਦਗੀ ਦਾ ਫਲ ਕੀ ਹੈ, ਇਬਾਦਤ ਦਾ ਫਲ ਕੀ ਹੈ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਲਖ ਮੜੀਆ ਕਰ ਇਕੱਠੇ, ਏਕ ਰਤੀਲੇ ਭਾਏ ਲੋਕਾ, ਮਤ ਕੋ ਫੱਕੜ ਪਾਏ, ਲਖ ਮੜੀਆ ਕਰ ਇਕੱਠੇ, ਏਕ ਰਤੀਲੇ ਭਾਏ। ਇਹ ਬੰਦੇ ਮਤਾਂ ਕਿਧਰੇ ਭੁਲੇ ਖਿੱਚ ਤੋਂ ਪੈ, ਲੱਖਾਂ ਮਣ ਲੱਕੜੀਆਂ ਇੱਕ ਚਿੰਗਾਰੀ ਨਾਲ ਭਸਮ ਹੋ ਜਾਂਦੀਆਂ ਨੇ। ਰੰਚਕ ਮਾਤਰ ਨਾਮ ਦਾ ਜਾ, ਸੁਰਤ ਸ਼ਬਦ ਦੀ ਇਕਾਗਰਤਾ ਨਾਲ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਜਾਪ ਲੱਖਾਂ ਜ਼ਿੰਦਗੀਆਂ ਦੇ ਪਾਪ ਧੋ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਅਨੰਤ ਜਨਮਾਂ ਦੇ ਪਾਪ ਸਾੜ ਕੇ ਰਾਖ ਕਰ ਦਿੰਦਾ, ਸਵਾਹ ਕਰ ਦਿੰਦਾ। ਇਹ ਨਾਮ ਦੀ ਬਰਕਤ ਹੈ, ਇਹ ਨਾਮ ਦੀ ਮਹਿਮਾ ਹੈ, ਇਹ ਨਾਮ ਦੀ ਤਾਕਤ ਹੈ। ਤੋ ਭਗਤ ਸਦਨਾ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਆਪ ਪੁਰਾਣਕ ਪ੍ਰਸੰਗ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਦੇ ਨੇ, ਨਿਰਪ ਕਨਿਆ ਕੇ ਕਾਰਨੇ, ਇੱਕ ਭਇਆ ਭੇਖਦਾਰੀ, ਕਾਮਾਰਥੀ ਸਵਾਰਥੀ ਵਾਕੀ ਪੈਜ ਸਵਾਰੀ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੈਸੇ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨ ਕੇ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਹੀ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕਰਕੇ, ਇੱਕ ਵਿਕਾਰੀ ਇੱਕ ਕਾਮਾਰਥੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕਰਕੇ ਇੱਕ ਰਾਜ ਕੰਨਿਆਂ ਨੂੰ ਠੱਗਣ ਲੱਗਾ, ਔਰ ਰੋਜ਼ ਉਸ ਕੰਨਿਆਂ ਨੂੰ ਪ੍ਰਭਾਵਿਤ ਕਰਦਾ ਹੈ। ਇੱਕ ਦਿਨ ਗੀਤ ਗਾ ਰਿਹਾ ਸੀ ਪ੍ਰਭੂ ਦੇ, ਜੁੜ ਗਿਆ, ਜੁੜਦਿਆਂ ਹੀ ਪਖੰਡ ਖਤਮ ਹੋ ਗਿਆ, ਜੁੜਦਿਆਂ ਹੀ ਭੇਖ ਉਤਰ ਗਿਆ, ਜੁੜਦਿਆਂ ਹੀ ਖਿਆਲ ਆਇਆ ਜੇ ਮੈਂ ਬਾਹਰੋਂ ਵਿਸ਼ਨੂੰ ਬਣਿਆ ਤੇ ਹੁਣ ਮੈਨੂੰ ਅੰਦਰੋਂ ਬਣਨਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਜ਼ਮੀਰ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਆਈ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਤੈਂ ਰੂਪ ਬਣਾਇਆ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਤੇਰੇ ਕੋਲ ਮਨ ਨਹੀਂ ਹੈ, ਦੇਵਤੇ ਦੀ ਤੂੰ ਕਾਇਆ ਬਣਾ ਲਈ ਪਰ ਦੇਵਤੇ ਵਾਲੀ ਤੇਰੇ ਕੋਲ ਜ਼ਮੀਰ ਨਹੀਂ ਹੈ। ਐਸਾ ਆਤਮਾ ਨੇ ਝੰਜੋੜਿਆ, ਐਸਾ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਗੀਤ ਗਾਇਆ ਕਿ ਵਾਹ ਕਈ ਉਹ ਵਿਸ਼ਨੂੰ ਵਰਗਾ ਹੋ ਗਿਆ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੈਸਾ ਪਾਵਨ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੈਸਾ ਪਵਿੱਤਰ। ਤੋ ਭਗਤ ਸਦਨਾ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਕਾਮਾਰਥੀ ਸਵਾਰਥੀ, ਉਹ ਤੇ ਕਾਮਨਾ ਨਾਲ ਭਰਿਆ ਹੋਇਆ ਸੀ, ਉਹ ਤੇ ਸਵਾਰਥ ਨਾਲ ਭਰਿਆ ਹੋਇਆ ਸੀ, ਉਹ ਤੇ ਦੁਨਿਆਵੀ ਪਦਾਰਥਾਂ ਵਿੱਚ ਲਿਬੜਿਆ ਹੋਇਆ ਸੀ, ਤੇ ਇਸ ਸਭ ਕੁਛ ਨੂੰ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਕੇ ਉਹਨੇ ਬੰਦਗੀ ਕੀਤੀ, ਉਹਨੇ ਨਾਮ ਜਪਿਆ, ਤੇ ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਤੂੰ ਉਹਨੂੰ ਵੀ ਰਸ ਦੇ ਦਿੱਤਾ, ਤੂੰ ਉਹਨੂੰ ਵੀ ਸਕੂਨ ਦੇ ਦਿੱਤਾ, तो उन्हों भी चैन दे देता। निरपकनिया के कारने एक भया बेखदारी, कामार थी स्वार्थी वाकी पैस सवारी, तौ गुन कहा जगत गुरा जो कर्म न नासे, सिंह शरण कत जाइए जो जमपुग ग्रासे। अगां चल के भगत सदना जी कहने एक बूंद जल कारने चात्रिक दुख पावे, प्यासा एक बूंद लई तड़पदा फिरे, एक बूंद दी मंग करे भी किसे तरीके नाल एक बूंद पानी मैनू किधरों मिले। और हकीकत है कि पानी दी कदर प्यासे नूं है, भोजन दी कदर भुखे नूं है, कपड़े दी कदर नंगे नूं है, औलाद दी कदर बे औलादे नूं है, ते इंज कह लईए परमात्मा दी कदर भगत नूं है जिहदे अंदर भगती भावना पैदा होई है। एक बूंद जल कारने चात्रिक दुख पावे, एक बूंद दी खातर प्यासा चारों पासे तड़पे ते दुख प्राप्त करे, हर पासे दुखी होवे, प्राण गए सागर मिले फुन कामना आवे। तड़प तड़प के उसने प्राण दे दिते ने ते हुण सागर उसनों मिले, हुण दरियावां दे दरिया पानी दे उसनों मिलन किड़े कम दे। दरअसल सदना जी ये कह दें कि मौके उते जो कर्म कम सरिया नहीं, बेमौके कम दा की मतलब। प्यासा तड़प के मर गया ते हुण पानी मिले है किड़े कम दा। आम धार्मिक दुनिया दे कहा जांदा है कि परमात्मा दे घर देर है अंधेर नहीं, पर मैं अपने ढंग नाल सोचया नहीं, देर ही अंधेर है। अगर देर हो गई तो फिर अंधेर है, अगर देर हो गई तो निराशा पैदा हो जाती है, अगर देर हो गई तो विश्वास उठ जाता है। मैं ऐसा समझना परमात्मा दे घर देर भी नहीं, जैसे अग विच हाथ पाईए उसे वक्त हाथ सड़दा है, जैसे फुल्लां कोल बैठीए उसे वक्त महक मिलती है, जैसे बर्फानी पहाड़ हिमालिया दे कोल बैठीए उसे वक्त ही जो है ठंड मिलती है। इसे तरीके नाल शुभ कर्म करिए उसे वक्त फल मिलता है, अशुभ कर्म करिए उसे वक्त फल मिलता है। शुभ कर्म मनुख नूं खेड़ा देंदा है, सुकून देंदा है, शांति देंदा है, हुलास देंदा है। अशुभ कर्म मन बेचैन कर देंदा है, पीड़ित कर देंदा है, मैला कर देंदा है। इते तत छिन फल है प्रभु दे दरबार विच देर भी नहीं, क्योंकि देर भी अंधेर हो सकती है। जैसे कि श्री सदना जी कहते ने एक बूंद जल कारने चात्रिक दुख पावे, प्राण गए सागर मिले फुन काम ना आवे। प्राण जो थाके थिर नहीं कैसे बिरमाऊं, भई हुण मेरे प्राण टुटन लगे ने, श्वास टुटन लगे ने, ते तू बोणे ना, तू मददगार ना होवे, तू सहायक ना होवे। प्राण जो थाके थिर नहीं कैसे बिरमाऊं, बूढ़ मुए नौका मिले कहो काहे चढ़ाऊं। डुब गया मैं ते हुण तू नौका भेजी है, दस हुण कौन बैठेगा उस नौका ते, डुब गया गला ते, गर्क होण वाला गर्क हो गया, हुण नौका किड़े कम दी। दरअसल वक्त सिर प्रभु बोड़दा है, वक्त सिर ही वो सहायक होंदा है। और सतगुरां दी बाणी कहिंदी है अचिंत कम करे प्रभ तिनके, जिन हर का नाम प्यारा, जिन्हां नूं हरि दा नाम प्यारा लगदा है, जो हरि नाल जुड़े होए ने उह ते मंग भी ना करन तां वी अचनचेत प्रभु उहनां दे कम सवार छड़दा है, उहनां दे कम सिरे चाड़ देंदा है। और ऐसा भगतां दा अनुभव है, ऐसा ने भगतां ने अपनी जिंदगी दे विच देखिआ है कि जिस कम बारे सोचिआ भी नहीं कि हो सकदा है वह भी हो जाता है। अचिंत कम करे प्रभ तिनके, जिन हर का नाम प्यारा। तो भगत सदना जी कहते हैं प्राण गए सागर मिले फुन काम ना आवे, या डूब मुए नौका मिले कौ काए चढ़ाऊं। मर गए, डूब गए, हुण नौका मिली ते केड़े कम दी। अखीर विच आप कहते ने मैं ना ही कछ हो नहीं, कछ आए न मोरा अवसर लज्जा राख ले सदना जन तोरा। हे प्रभु समय सिर लज्जा रख ले। वाकई भगतां नूं ते परमात्मा ही जो है लज्जा रखण वाला है, ईश्वर ही उन्हां दी लज्जा रखण वाला है। प्रभु जू तो कैलाज हमारी, नीलकंठ नरहर नारायण, नील बसन बनवारी। गुरु गोबिंद सिंह जी महाराज कहते हैं, हे प्रभु तू ही मेरी लज्जा रख, तू ही मेरी लज्ज दी पाल कर। तो श्री सदना जी कहते हैं, समय सिर मेरी लज्जा रख, समय सिर मेरा काम कर, वक्त सिर मेरा काम कर। सारी रात मैं तड़पदा रहा रोशनी लई, घर दे च मेरे चानना होवे, दीवा जले ते दीवा ना मुयसर होवे, तेल ना मिल सके, दीवा ना मिल सके, ते सवेरे सूरज चढ़िया ते तू दीवा देवे किड़े काम दा, ओ मेरे किस काम दा। दरअसल वक्त सिर जो मदद है ओही मगद है, बेवक्ती मदद बेमैनी हो जाती है। इस वास्ते ये जड़े शब्द जुड़े हुए ने ईश्वर दे नाल कि ओदे घर दे च देर है अंधेर नहीं, दरअसले बेमैनी ने। अगर देर हो गई तो फिर अंधेर हो गया। भगत सदना जी दे इस शब्द दे च इस तरह दे भाव प्रगट हो रहे ने और आप साफ कह रहे ने कि हे प्रभु जे कर्म सिद्धांत मेरे ते लागू होया ते वाकई मैं कर्मा दी मार भोगनी है तो फिर मैं समझांगा तेरे च गुण की है। तो गुण कहा जगत गुरा जो कर्म न नासे। भारत दा सारे दा सारा जड़ा चिंतन है वो कर्मा दे खड़ा, पर थोड़ा जिहा सोचिए पहले मनुख सी के पहले कर्म सन। अकर कीते हुए कर्मा करके जन्म है, कीते हुए कर्मा करके मनुख दुखी है। तो सवाल पैदा होता है पहले कर्म सन के पहले मनुख सी। ये तो सवाल ऐसा होया फिर पहले मुर्गी सी के पहले अंडा सी। आखिर गल इत्थे ही आउंदी है, नहीं प्रभु एक तेरी लीला है, एक तेरा खेल है। ना कर्म पहले ना मनुख पहले, जैसे तू चाया वैसा जो है संसार साज देता है खेल। ते इस तो बाद तू कुछ विधान बनाए, लेकिन ये विधान भी ऐसे ने कि तेरी एक मौज तेरी एक मस्ती। अगर कोई भगत प्रार्थना करे निम्रता सहित जोदड़ियां करे ते तू उसके जन्मां जन्मांतरां दे कर्मां नूं धो देना है, छिन दे च उसनू चैन दे देना है, छिन दे च उसनू शांति दे देना है। तो भगत सदना जी दा पावन पवित्र वाक गुरु ग्रंथ साहब जी महाराज दे अंदर दर्ज है और पाठक जन बड़ी श्रद्धा नाल पढ़ के बहुत वड्डा ज्ञान लेंदे ने। गुरु ग्रंथ साहब जी महाराज एक ऐसे खजाने ने जिहदे च गुरु नानक देव जी महाराज की बाणी है, गुरु अंगद देव जी महाराज की बाणी है, गुरु अमरदास गुरु रामदास जी ते गुरु अर्जन देव जी महाराज के गीत ने, गुरु तेग बहादुर साहब जी महाराज का बैराग दे नाल भरिया होया कलाम है, उत्थे अनेकां भगतां दीयां बाणियां ने। अज तक रूहे जमीन दे च ऐसा नहीं होया कि कोई धार्मिक ग्रंथ उहदे च अनेक व्यक्ति बैठे हो, इक्को ही है इहदे च अनेक व्यक्ति बैठे ने। धार्मिक ग्रंथ सिर्फ एक भाषा दे च मिलते ने, गुरु ग्रंथ साहब जी महाराज एक भाषा दे च भी नहीं ने। ये भगत वख वख प्रांतां दे ने ते वख वख भाषावां दे च प्रभु दे गीत गाउंदे ने, प्रभु दी जो है उस्तति करदे ने। गुरु ग्रंथ साहब जी महाराज दा पाठ करन वाला मुतस्बी नहीं हो सकदा, क्योंकि जदों फरीद नू पढ़ेगा अल्लाह दी धुन निकलेगी और जब जयदेव नू पढ़ेगा वह गोबिंद गोबिंद कहण ते मजबूर होवेगा, नामदेव नू पढ़ेगा ते उहदी रसना चो निकलेगा ईबे बीठल उबे बीठल, बीठल बिन संसार नहीं, थान थनंतर प्रणवे नामा पूर रहो तू सर्व मही। और इसे तरीके नाल जब कबीर नू पढ़ेगा तो फिर वह सतनाम का रटन करेगा। गरज के ये सारे भगत वख वख नामा नू जपदे ने, वख वख बोलियां बोलदे ने, वख वख इन्हां दा चिंतन है, पर सारियां दे अंदर रब्बी रस जिहड़ा है वह इक्को है। ते गुरु नानक देव जी महाराज का सिद्धांत है, आई पंथी सगल जमाती मन जीते जग जीत। सारियां नू नाल लेके चलना ते सारियां दे नाल चलना, बस गुरु नानक का यही आई पंथ है, यही सिरमौर पंथ है। ते गुरु बाबे ने यह प्रत्यक्ष रूप दे च प्रगट रूप दे च करके दिखाया, सारे भगत आप दे नाल चल रहे ने, आप इन्हां भगतां दे नाल चल रहे ने। जद कभी संसार दे च ऐसा ख्याल पैदा होया कि सारी दुनिया का धर्म एक होना चाहिए, क्योंकि चिंतक ऐसा कह रहे ने कि सारी दुनिया की राजनीति एक होनी चाहिए है ताकि दुनिया दे खून खराबा बंद होवे। ते चलो मन लेने आ सारी दुनिया की राजनीति एक होवे, लेकिन खून खराबे वक वक धर्मा करके भी होए ने।
وکھ وکھ مذہباں کر کے بھی ہوئے نے، پھر خیال آئے گا کہ ساری دنیا دا دھرم ایک ہونا چاہیے، یہ خیال پیدا ہوئے گا کہ ساری دنیا دا دھارم گرنتھ بھی ایک ہونا چاہیے، تو گرنتھ وہی کسوٹی تے پورا اترے گا جہد ساری بھاشاواں ہون، سارے ورن ہون، جہد اللہ دے گیت ہون، جہد رام دی دھن ہوئے، جہد مدسودن دا بھی ذکر ہوئے، جہد مادھو دے بھی گیت ہون، اور جہد واہگرو دی صفت و صلاح ہوئے، جہد کرتار دی بھی دھنی ہوئے، غرس کے انت نام ہون، تے انت ناما بارے اے وچار ہوئے کہ بلہارے جاؤں جیتے تیرے نام ہیں، تو اس سدھانتک کسوٹی دیتے گرو گرنتھ صاحب جی مہاراج پورے اتر دینے۔ گرو گرنتھ صاحب جی مہاراج نے انہاں بھگتاں نو اپنے وچ تھان دیتی ہے جنہاں بھگتاں نے دھندے نو دھرم بنا دیتا سی۔ کبیر کردے تے دھندا نے، پر انہاں دے دھندے دے چوں دھرم دی سگندھی ہے۔ نام دیو کردے تے دھندا نے کپڑیاں نو چھمبن دا، پر انہاں دے دھندے دے چوں دھرم دی مہک ہے۔ اسی طریقے دے نال رودس کردے تے دھندا نے جتیاں گنجنا، پر انہاں دے دھندے دے چوں وی دھرم دی تے ملن ساری دی خوشبو ہے، سگندھی ہے۔ اسی طریقے نال شری سدنا جی کردے تے دھندا نے کسائی نے، ماس ویچنا انہاں دا دھندا ہے، پر اے دھندا وی دھرم بن گیا۔ کسائی دے دھندے دے چوں وی کوملتا پیدا ہو جائے، ایک عجوبہ ہے۔ بھگت دی سوچنی نو جو ہے داد دینی پے گی۔ دھارمک مندر دے بیٹھتے ہویا جے منک دے اندر کوملتا نہیں پیدا ہوئی تے کہنا پائے گا کہ اس بندے دا ہردا بہت کٹھور ہے۔ تے کسائی دی دکان دے تے ماس ویچدے ہویا جے دے اندر کوملتا پیدا ہوئے گی، سمجھ لینا چاہیے کہ اے بندہ اتینت سوکشم سوچنے والا ہے، یہ بدھ باریک ہے، تے جے دی آتما نہ دروے انہوں پرماتما دا ملاب بڑا اوکھ ہے۔ انک جتن کرے آتم نہیں دروے، ہر درگے کو کیسے گوے۔ جیدی آتما دروی نہیں، جیدی آتما کومل نہیں ہوئی، جیدا من اجے تک ٹھوس ہے، اس لئی پرماتما دی پراپتی کرنی بڑی کٹھن ہے، بہت کٹھن ہے۔ کئی دفعہ دیکھن دے چاہا ہوندا ہے کہ بڑے بڑے دھرماتما بندے بھی کسائی نے دوسرے نوں چوٹ پہنچان لگیاں سنکوچ نہیں کردے، چاہے وہ چوٹ ذہنی ہوے، شریرک ہوے، آرتھک ہوے، کسے بھی طریقے دی ہوے، چوٹ پہنچان تو باز نہیں آؤندے۔ اور ایسا دستا ہے یہ بڑے بڑے دھارمک بھی کسائی نے، پر سدنا کسائی ہوندا ہویا وی بھگت ہے، وہ کسائی ہوندا ہویا وی دھارمک ہے۔ وہ باہروں تے پیشچ کسائی سی، پر اندروں ہردا اس دا اتینت کومل، ملن ساری دے جذبیاں نال بھرے ہویا، پربھو گیت دے نال جو ہے پرے ہویا۔ یہ بھگت پریرنا دے رہے نے کہ کوئی بھی پیشہ ہوئے، کوئی بھی کرت ہوئے، پرماتما دی پراپتی دے وچ بادھا نہیں بنتی۔ چاہے وہ کرت کپڑے بننا ہوئے، چاہے وہ کرت جتیاں گننا ہوئے، چاہے وہ کرت ماس ویچنا ہوئے، تے چاہے وہ کرت کپڑیاں نو چھمبنا ہوئے، چاہے وہ کرت دکانداری دی ہوئے، کوئی بھی کرت کیرتی دے وچ بادھا نہیں کھڑی کرتی۔ کوئی بھی دھندا دھرم دے وچ دیوار نہیں ہے۔ یہ ایک بہانا ہے جڑے کہندے نے کی کریے، دھندے تو ویل ملے تے دھارمک بنیے، کی کریے کم دھندیاں تو ہی ویل نہیں ملدی، کیویں بھجن کریے، کیویں بندگی کریے۔ اور وہ کہندے نے دھندا دیوار دی طرح کھڑا ہو گیا، تے بھگت کہندے نے دھندے نو ہی دھرم بنا لو، دھندے نو ایسا سمجھو کہ اے پربھو دی طرفوں دتی ہوئی سیوا ہے، سیوا کرنے ہیں۔ دھندا سیوا بن سکتا ہے، روٹی تے ہر ایک نے کھانی ہے، تو جب دھندے وچ بھی کوئی ایسی بھاونا جوڑ لیندا ہے کہ میں کپڑے بن لیا اور یہ سیوا کرنے ہیں، جگت دا ننگیج ٹکنا ہے، جگت دے پیراں وچ جتی پوانی ہے، جگت نو سکھ دینے نے، جگت نو آرام دینا ہے دھندے دے راہیں، تو دھندا بھی دھرم بن جاندا ہے۔ تے دھارمک منکھاں تو بھی جے کسے نو چوٹ پہنچے تو ایسا دھرم بھی واسطوک دھندا ہے، وہ دھندے دی جو ہے بدبو ہے۔ بھگت سدنا جی دھندیاں دے چوں بڑا کٹھور دھندا کردے نے۔ امرت ویلے اٹھ کے دو چار بکرے روز ذبح کرنے تے سارا دن ماس ویچنا، پر کمال دی گل اس دھندے دے چوں وی دھرم دی اتنی اجول مہک پیدا ہوئی۔ آپ نے سندھ پرانت دے چ تھان تھان تے بھرمن کر کے لوگاں نوں خدا دے نال جوڑیا، جیواں نوں پرماتما دی دھن دے نال جوڑیا۔ جد ایک پھل کھڑ پیندا ہے مہک ونڈن لگ پیندا ہے، جد ایک دیوا جل پیندا ہے روشنی ونڈن لگ پیندا ہے، جد کسے ہردے دے چ آتم پرکاش ہو جاندا ہے وہ چاننا وندن لگ پیندا ہے، ਉਹ ਸੁੱਖ ਚੈਨ ਵੰਡਣ ਲੱਗ ਪੈਂਦਾ, ਉਹ ਆਨੰਦ ਵੰਡਣ ਲੱਗ ਪੈਂਦਾ, ਔਰ ਇਹ ਵੰਡਣਾ ਉਸ ਤੋਂ ਸੁਤੇ ਸੁਤ ਆਉਂਦਾ, ਆਪਣੇ ਆਪ ਹੁੰਦਾ। ਜੈਸੇ ਫੁੱਲ ਦੇ ਚੋਂ ਸੁਗੰਧੀ ਦਾ ਨਿਕਲਣਾ, ਦਰਅਸਲ ਉਸਦੇ ਚ ਮਹਿਕ ਦਾ ਅਦਕ ਹੋਣਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਡੁੱਲ ਡੁੱਲ ਕੇ ਉਹ ਬਾਹਰ ਪਈ ਪੈਂਦੀ ਹੈ। ਭਗਤ ਦਾ ਹਿਰਦਾ ਇਤਨਾ ਆਨੰਦ ਨਾਲ ਭਰ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਇਤਨਾ ਗੁਣਾਂ ਨਾਲ ਭਰ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਇਤਨਾ ਸ਼ਾਂਤੀ ਤੇ ਚੈਨ ਨਾਲ ਭਰ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਡੁੱਲ ਡੁੱਲ ਕੇ ਬਾਹਰ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਸਦਨਾ ਜੀ ਭਗਤੀ ਭਾਵ ਵਿੱਚ ਐਸੇ ਲੀਨ ਹੋਏ ਔਰ ਅਧਿਆਤਮਕ ਗੁਣਾਂ ਨਾਲ ਐਸੇ ਭਰਪੂਰ ਹੋਏ, ਥਾਂ ਥਾਂ ਤੇ ਭਰਮਣ ਕਰਕੇ ਇਹਨਾਂ ਹੀ ਗੁਣਾਂ ਨੂੰ ਵੰਡਦੇ ਰਹੇ, ਇਸੀ ਸੱਚੀ ਦੌਲਤ ਨੂੰ ਵੰਡ ਵੰਡ ਕੇ ਜਗਤ ਨੂੰ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਦੇ ਨਾਲ ਜੋੜਦੇ ਰਹੇ। ਅਨੇਕਾਂ ਭਗਤਾਂ ਦੇ ਚੋਂ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਵਿੱਚ ਇੱਕ ਇਹ ਸਦਨਾ ਕਸਾਈ ਪੇਸ਼ੇ ਵਿੱਚ ਇਹ ਵੀ ਭਗਤ ਹੈ, ਇਸਦਾ ਵੀ ਕਲਾਮ ਹੈ, ਔਰ ਇਸਦਾ ਕਲਾਮ ਵੀ ਰਹਿੰਦੀ ਦੁਨੀਆਂ ਤੱਕ ਅਧਿਆਤਮਕ ਸ਼ਾਂਤੀ ਵੰਡਦਾ ਰਹੇਗਾ।